नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूरवरवीं पाकिस्तानाक चोख उत्तर दिवपी भारतीय लष्कर नौदळ तशेंच वायुसेनाच्या कार्याची तुस्त करपी तिरंगा रॅली आनी सिंदूर यात्रा आयज भाजपा वतीन परवरी जाली. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी आयज पर्यटन हितधारकांची भेट घेवन गोंय पर्यटनाकडेन संबंधित आशिल्ल्या समस्या संदर्भात बसका घेतली. सरकारान महसूल सचिव संदीप जॅकीस हांच्या अध्यक्षतायेखाला नेमिल्ल्या समितीन 2 दिसा पयलीं शिरगांवां चेंगराचेंगरी जावपाच्या कारणांचो फॅक्ट फायंडींग अहवाल सरकाराक दिला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. पंडीत योगराज नायक यादस्तीक स्वरयोगी ही संगीत कार्यावळ फाल्यां 14 मे दिसा पणजेंत जातली. आतां पुराय खबरो. ऑपरेशन सिंदूरवरवीं पाकिस्तानाक चोख उत्तर दिवपी भारतीय लष्कर नौदळ तशेंच वायुसेनाच्या कार्याची तुस्त करपी तिरंगा रॅली आनी सिंदूर यात्रा आयज भाजपा वतीन परवरे विद्या प्रबोधिनी हायस्कूल ते शिवाजी चौक मेरेन आयोजीत केल्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आतंकवाद हुमटोवन उडोवपा खातीर भारताकडेन तत्पर आसात. भारत देशाकडेन घटमूट अशी सेना आसा. पाकिस्तान ऑक्युपायड काश्मीर भारत परत मेळयतलेच जाल्यार पाकिस्तानाच्या हल्ल्याक भारत चोख उत्तर दितले असो विश्वास ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी परगटायला.
फरवरी के इस कॉन्स्टिट्युएंसी में हमने तिरंगा यात्रा और सिंदूर यात्रा निकाली है अपने भारत देश के जवानों के समर्थन में. मेरे साथ में हमारे पार्टी के अध्यक्ष दामू नाईक, हमारे टूरिज्म मिनिस्टर मिस्टर रोहन खंवटे और राज्यसभा सांसद सदानंद तानवडे और हजारों के संतों से जो पूरे गोवा से और परवरिम से जो देश प्रेमी नागरिक यहाँ पे हैं, हम सब गोवावासी पूरे इस भारतीय नौदल के नौदल भारतीय वायुदल और भारतीय सैनिक उनके समर्थन में आज तिरंगा यात्रा निकाली है.
तिरंगा रैली आणि सिंदूर यात्रेक पर्यटन मंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे तशेंच भाजप कार्यकर्ते व्हड संख्येन हाजीर आशिल्ले. गोंय पर्यटनाच्या वेगवेगळ्या जाणवणदाराकडेन आयज पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी बसका घेतली. पहलगाम हल्ल्या उपरांत पर्यटन मळांची सध्याची स्थितीचो नियाळ ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी घेतलो. जानेवारी ते मार्च 2025 म्हयन्यांत विदेशी आनी देशी पर्यटकांचो बरो आंकडो वाडला. पोरुपरस अंदू रशियन पर्यटकांचो आंकडो चड आसा अशी माहिती ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या.
इम्पॅक्ट जानेवारी फेब्रुवारी मार्च वॉज अ क्वार्टर विच वॉज अ गुड क्वार्टर फॉर टुरिझम विच सरपास द फिगर्स ऑफ लास्ट क्वार्टर ऑफ 2024. एप्रील जसं वर्षा प्रमाणे मात्र कमी असतो तो कमी आशिल्लो. पण त्या टायमार आता जे बेलगावचो इश्यू 22 एप्रिलच्यान सुरू झालो तातूंतल्यान देर आर लॉट ऑफ इश्यूज विच आर कमिंग फ्रॉम द हॉटेल इंडस्ट्री वेरी अदर स्टेक होल्डर्स अबाउट द टुरिझम अँड द ट्रेड. सो एक आशिल्लं की एज वी टॉक विथ द चीफ मिनिस्टर ऑन द कॉन्क्लेव्ह टू सेटल द इश्यूज ऑफ वॉट इज हॅम्परिंग टुरिझम एज अ इंडस्ट्री. जरी आम्ही टुरिझम रिस्पॉन्सिबिलिटी घेता इट्स अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. टॅक्सीचो इश्यू असा, स्ट्रे कॅटलॉगचो इश्यू असा, कुत्र्यांचो इश्यू असा, गार्बेजचो इश्यू असा, बाकीचे असले कितलेशे इश्यूज जे नोटेड झाल्या थ्रू वेरियस स्टेक होल्डर्स विल बी अ पार्ट ऑफ द डिस्कशन टेकन बाय द चीफ मिनिस्टर.
मिडल इस्ट आनी युएईच्या नागरिकांक मन्सून पर्यटना खातीर आकर्षित करपाक गोंय पर्यटन खातें भर दितलें अशें रोहन खंवटे हांणी म्हळां. पहलगाम हल्ल्या उपरांत देशांतल्या हेर पर्यटना प्रमाण गोंयच्या पर्यटनाचेर लेगीत परिणाम जाला. ही परिस्थिती नियंत्रण हाडपाक आयच्या बसकेंत चर्चा जाली अशी माहिती मंत्री खंवटे हांणी दिली. गोंयांत मन्सून पर्यटनाक उर्बा दिवपाच्या नदरेंतल्यान तशेंच पर्यटन मळार मेळपी बेकायदेशीर टावर्स, टॅक्सी, हेडगी गोरवां, कोयर वेवस्थापन, हेडगी कुत्र्यांचो प्रस्न सुटावो करपाक लेगीत ह्या वेळार चर्चा जाली. सरकारान महसूल सचिव संदीप जॅकीस हांच्या अध्यक्षतायेखाला नेमिल्ल्या समितीन 2 दिसा पयलीं शिरगांवां चेंगराचेंगरी जावपाच्या कारणांचो फॅक्ट फायंडींग अहवाल सरकाराक दिला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. अशीर रस्तो गरजे परस चड स्ट्रॉलांक पंचायतीन दिल्ले परवाने, गर्दी नियंत्रणांत दवरपा खातीर योग्य पावलां उबारूंक नाशिल्ल्यान, पुलिसांचे एकामेकाकडेन नाशिल्लो संपर्क तशेंच कांय धोरणांच्या बेशिस्तपणाक लागून शिरगांवा जात्रेक चेंगराचेंगरी जाली अशी माहिती ह्या अहवालांत मेळ्ळ्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. प्रथा आनी परंपरा सांबाळून फुडारांत राज्यांत चड भावीक येवपी सण तशेंच जात्रा आनी धर्मीक हेर सुवाळ्या वेळार खासा भारतीय न्याय संहिता कायद्यावरवीं खासा मार्गदर्शक तत्वां सरकार चालीक लायतलें. हे शिवाय अशे वेळार सीसीटीव्ही वॉच टावरा वरवीं देखरेख दवरतले. जे अधिकारी हे खातीर जापसालदार आसात तांकां कारणां दाखया नोटीस कांय दिसांनी धाडटले. फुडल्या जात्रे मेरेन अशीर रस्तो रुंद करतले. तशेंच फुडल्या जात्रे पयलीं दोणांची तळी ते होमखंड मेरेन रस्तो राखीव दवरतले. थंयच्यान हेर भाविकांक यो वच करपाक मेळची ना अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. सावंतवाडी अर्बन सहकारी बँकेचे यशस्वी विलीनीकरणा वांगडाच टीजेएसबी सहकारी बँकेन आपल्या 150व्या शाखेचे भव्य उक्तावण करून म्हत्वाच्या मार्गदर्शकी तत्वांचेर पावल्या. ह्या रणनिती विस्ताराक लागून बँकेची सेवा क्षमता आनी घटमूट जाल्या आनी बँक आपल्या वाडत वचपी गिरायक आधाराक चड मोलाची सेवा दिवपाक तयार जाल्या. ही विलीनीकरण प्रक्रिया भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण चालीक लायल्या आनी सहकारी बँकींग क्षेत्र घटमूट करपा खातीर रिझर्व्ह बँकेन सुचयल्लो धोरणात्मक उपाय म्हणून हे विलीनीकरण केलां. रिझर्व्ह बँकेन 9 मे 2025 दिसा आपल्या संकेतथळार ही माहिती दिली. टीजेएसपी सहकारी बँकेन 5 राज्यांतल्या पारदर्शक आनी प्रभावी बँकींग पद्दतीच्या बळग्यार हे विलीनीकरण यशस्वीपणान पुराय केलां. पुराय नियामक प्रक्रिया पुराय केले उपरांत सावंतवाडी अर्बन कॉपरेटीव्ह बँकेचे सगळे 9 फाटे आयज मंगळारा 13 मे 2025 दिसा सावन टीजेएसपी सहकारी बँकेच्यो शाखा म्हणून कार्यरत जाल्यात. नामनेचे संगीतकार पंडित योगराज नायक प्रतिष्ठान आनी गोंय कला आनी संस्कृती संचालनालयाचे जोड पालवान पंडित योगराज नायक हांचे यादस्तीक स्वरयोगी ही संगीत कार्यावळ फाल्यां 14 मे 2025 दिसा जातली. ही कार्यावळ सांजवेळा 5:30 वरांचेर पणजे पाट्यावयल्या कला आनी संस्कृती संचालनालयाच्या संस्कृती भवनातल्या बहुउद्देशी सभाघरांत जातली. नामनेचे तबलापटू पंडित तुळशीदास नावेलकार हे कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावतले, जाल्यार कला आनी संस्कृती खात्याचे अधिकारी सगुण वेळीप हे खाशेले सोयरे म्हणून रावतले. पंडित योगराज नायक यादस्तीक संगीत कार्यावळींत विनायक चित्तर हांचे सितार वादन जातले. तांकां तबल्याचेर 7 मयंक बेडेकर हांची लाबतली. हे वेळार सितारवादक सर्वेश राणे आनी तबलापटू गोरख सावंत हांकां शिश्यवृत्ती भेटयतले. पुराय कार्यावळीचे सुत्रसंचालन दुर्गाप्रसाद जोग करतले. साखळी पालिका वाठारांत पावसा आदीच्या कामांक साखळी पालिकेचे वतीन नेटान सुरवात जाल्ली आसा. दर वर्सा साखळीच्या वाळवंटी न्हंयक येवपी हुंवाराक लागून साखळी बाजार वाठारांतल्या सकयल्ल्या भागांतल्या प्रश्नाक लागून येवपी हुंवार सदृश्य परिस्थिती नियंत्रणांत हाडपाक पालिकेंत हुंवार प्रतिबंधक येवजण तशेंच पावसा आदीची कामां सुरवात केल्या. ह्या कामांत पालिका वाठारांतली गटारां उस्पप, चिकल साचून हुंवार परिस्थितींत भर पडटा ते व्हाळ मशिना वरवीं निवळ करून घेवप, तशेंच पालिका वाठारांत आशिल्ल्यो बांयो निवळ करप, येरादारीक आडमेळी हाडपी झाडां कातरप अशीं वेगवेगळीं कामां सुरवात जाल्यां. सध्या साखळेच्या पालिका मैदाना लागीं आशिल्ल्या व्हाळाची नितळसाण करपाक सुरवात जाल्या. अंदू साखळे पालिके वतीन पावसा आदीची सगळीं कामां पुराय जावपाक पावल्यांत अशी माहिती नगरपालिकेची नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हांणी दिल्या. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड सर्तींत गोंयकार शालेय विद्यार्थ्यांनी व्हड संख्येन वांटेकार जावचे अशें आवाहन गोंय राज्य शिक्षण प्रशिक्षण आनी संशोधन संस्थेन केलां. गणित ऑलिंपियाड फावंडेशन ही सरकारी नोंदणीकृत शिक्षणीक संस्था ही सर्त घडोवन हाडटा. राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार 1 ते 12 मेरेनच्या सगळ्या विद्यार्थ्यांक आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड 2025 सर्तींत वांटो घेवंक मेकळीक आसा. ही परिक्षा नॅशनल काउन्सील ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हळ्यार एनसीईआरटीन दिल्ल्या अभ्यासक्रमाचेर आधारीत आसतली. नैऋत्य मोसमी पावस आयज दक्षिण बंगालच्या खाडी, अंदमान दर्या आनी निकोबार जुंवे दर्याच्या कांय वाठारांनी फुडें सरला. फुडले 3-4 दीस मौसमी पावस मुखार सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण फाल्यां मेरेन मध्य महाराष्ट्र, कोंकण आनी गोंयांतल्या कांय सुवातेर गडगड आनी जोगलां सयत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. इतले मजगतीं हवामान खात्यान नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजे चडांत चड 35.5°C जाल्यार उण्यांत उणें 28°C तापमानाची नोंद जाल्या. गोंयांत फाल्यां मेरेन वाऱ्याचो वेग वराक 45 ते 55 किलोमिटर मेरेन पावपाची शक्यताय आसा. हे खातीर नुस्तेमाऱ्यांनी दर्यांत वचचे न्हय अशें खात्यान कळीत केलां. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूर वरवीं पाकिस्तानाक चोख उत्तर दिवपी भारतीय लश्कर, नौदळ तशेंच वायुसेनाच्या कार्याची तुस्त करपी तिरंगा रॅली आनी सिंदूर यात्रा आयज भाजपा वतीन पर्वरे जाली. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी आयज पर्यटन हितधारकांची भेट घेवन गोंय पर्यटना कडेन संबंधीत आशिल्ल्या समस्या संदर्भात बसका घेतली. सरकारान महसूल सचीव संदीप जॅकीस हांच्या अध्यक्षताये खाला नेमिल्ल्या समितीन 2 दिसा पयली शिरगांवा चेंगराचेंगरी जावपाच्या कारणांचो फॅक्ट फायंडींग अहवाल सरकाराक दिला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. आनी पंडीत योगराज नायक यादस्तीक स्वरयोगी ही संगीत कार्यावळ फाल्यां 14 मे दिसा पणजेंत जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.